मराठी वाचनकट्ट्या पॉडकास्टवर सादर होणाऱ्या साहित्याचे संपूर्ण अधिकार पॉडकास्टमध्ये उल्लेख करण्यात येणाऱ्या पुस्तकाचे लेखक प्रकाशक यांच्या स्वाधीन आहेत. या पॉडकास्टच्या माध्यमातून कोणताही आर्थिक नफा कमविण्याचा आमचा उद्देश नसून उत्तमोत्तम मराठी साहित्य वाचण्यास मराठी जनास प्रवृत्त करणे हे एकमेव ध्येय आहे. नमस्कार दोस्तांनो, आपल्या मराठमोळ्या पॉडकास्टमध्ये म्हणजेच मराठी वाचन कट्ट्याच्या नव्या एपिसोडमध्ये मी वैभव महाडिक तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर दरवर्षी खूप मोठ्या उत्साहामध्ये आपण ही जयंती साजरी करतो, परंतु यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं आपल्याला ती डिजिटल माध्यमांवरती साजरी करावी लागते. मी याच संधीचा फायदा घेत विचार केला की आपण बाबासाहेब आंबेडकर यांचं जे साहित्य आहे म्हणजे त्यांची भाषणं आहेत, लेख आहेत, यापैकी काहीतरी आपल्या वाचकांपर्यंत का पोहोचवू नये. आणि याचाच अभ्यास करत असताना मला त्यांचं एक भाषण सापडलं जे त्यांनी पुणा डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररीच्या हॉलमध्ये 22 डिसेंबरला संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत भाषण त्यांनी केलं होतं. भाषणाचा विषय होता लोकशाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही, लोकशाही प्रधान राष्ट्र असणाऱ्या भारत देशाची राज्यघटना लिहिण्यात, संविधान लिहिण्यात ज्या व्यक्तीचा सर्वात मोठा हात आहे, सर्वात मोठी भूमिका आहे, त्या व्यक्तीची नेमकी लोकशाहीविषयीची मतं काय आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच जाणून घ्यायला आवडेल ना. म्हणूनच हे जे भाषण आहे ते आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं ठरवलं आहे. तर हे जे भाषण आहे ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई प्रकाशित डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर चरित्रखंड 11 यामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे, आणि तिथूनच हे भाषण मी घेतलं आहे आणि आज ते तुमच्यासमोर सादर करणार आहे. लोकशाही हे राज्यकारभाराचं एक रूप आहे, पण ते स्थिर नसतं, ते नेहमी बदलत जातं. अशा निरनिराळ्या बदललेल्या स्वरूपात जो राज्यकारभार चालविला जातो तो लोकशाही. या नावाखालीच ग्रीक लोकांचा राज्यकारभार लोकशाही स्वरूपाचा होता. ग्रीस देशातील निम्मे लोक गुलाम होते व निम्मे स्वतंत्र होते. अशा देशाच्या कारभारात गुलामांना कोणत्याही प्रकारचा भाग घेता येत नव्हता, तरी 50% लोकांनी चालवलेल्या राज्यकारभाराला लोकशाही हे नाव होतं. ग्रीक लोकशाहीपेक्षा भिन्न प्रकारची लोकशाही आपली आहे. लोकशाहीचं रूप एका देशात कायमचं नसतं. इंग्लंडमध्ये 1688 क्रांतीपूर्वी लोकशाहीचं जे रूप होतं ते 1688 क्रांतीनंतरच्या काळात नव्हतं. तसंच इंग्लंडमध्ये लोकशाहीचं जे रूप 1688 ते 1832 काळात होतं ते 1832 नंतरच्या काळात राहिलं नाही. 1832 सालात इंग्लंडमध्ये राजकीय सुधारणा झाल्या. लोकशाहीचं ध्येय कालमानानुसार बदलत असतं. या ध्येयात बदल होत असतो. पूर्वी राजाची सत्ता अबाधित होती, तिला आळा घालण्यासाठी लोकशाही जन्माला आली. कर्तुम कर्तुम या नथा कर्तुम अशा स्वरूपाच्या राजशाहीला लोकमताचा लगाम घालणं हे पूर्वी लोकशाहीचं ध्येय होतं. आता तिचं ध्येय लोकांचे जास्तीत जास्त हित करणे हे आहे. लोकशाही यशस्वी होण्यास कोणती परिस्थिती कारणीभूत होते हे मी अगोदर केलेल्या खुलाशावरून आता आपल्या लक्षात येईल. लोकशाही म्हणजे काय? लोकशाही या शब्दाची व्याख्या अनेक लोकांनी अनेक स्वरूपाच्या केलेल्या आहेत. वॉल्टर बेझुअट या घटना पंडिताची व्याख्या चर्चा करून राज्यकारभार चालविणे अशी आहे. लोकांचे लोकांनी चालविलेले आणि लोकांच्या साठी सरकार अशी लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकन यांनी गेटिसबर्गच्या सुप्रसिद्ध भाषणात केली होती. माझी स्वतःची व्याख्या निराळी आहे. लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्ताचा एकही थेंब न गळता घडवून आणणे म्हणजे लोकशाही होय. पुन्हा एकदा ऐका, लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल रक्ताचा एकही थेंब न गाळता घडवून आणणे म्हणजे लोकशाही होय. ही माझी व्याख्या आहे. लोकशाही राज्यकारभार करणे हे जसे कर्तव्य कर्म आहे व तसा ज्यांना अधिकार आहे अशा लोकांनी रक्ताचा एकही थेंब न सांडू देता समाजात सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित केली तर त्या लोकांना मी लोकशाहीचे खरेखुरे सेवक म्हणेन. पण हे चित्र सत्यसृष्टीत उतरणं शक्य आहे काय? होय आहे. पण त्यासाठी लोकशाही यंत्रणा कशी राबविली पाहिजे म्हणजे ती यशस्वी होईल हे प्रथम समजून घेतलं पाहिजे. हे समजण्याचे मार्ग बरेच आहेत, परंतु लोकशाही राज्य चालवण्यासाठी त्यात काही ठराविक नियम, सिद्धांत, उपनियम, उपसिद्धांत आपणाला आढळून येणार नाहीत. ते एखाद्या तत्ववेत्त्यानंही तयार केलेले नाहीत. यासाठी आपणाला इतिहासातूनच त्याचा मागोवा घेतला पाहिजे. याबाबतीत इतिहास आपल्याला जे धडे देतो ते असे आहेत. क्रमांक एक, लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर समाजात श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद नसावेत. सर्व समाज समतेच्या पातळीवर उभा असला पाहिजे. समाजात भेद असले तर समाजातील शक्ती विभागतात व समाजाला निसत्व करतात. अब्राहम लिंकननं यादवी युद्धाच्या वेळी दक्षिणेतील विरोधी अमेरिकन राज्यांना सांगितलं की तुम्ही आणि उत्तरेकडील आम्ही परस्परांपासून दूर झालो तर परका शत्रू आपणावर स्वारी करील व मग आपल्याला आपणास पारतंत्र्यात राहावे लागेल. ज्या देशातील समाज विषमतेने पोखरले गेले तिथे लोकशाही टिकू शकली नाही. संपूर्ण सामाजिक समता ही लोकशाही चिरायू करणारी एक संजीवनी आहे. क्रमांक दोन, लोकशाही चिरायू करणारी दुसरी संजीवनी म्हणजे विरोधी राजकीय पक्ष. राज्यकर्त्यांचा एक पक्ष आणि विरोधकांचा एक पक्ष या दोन्ही खांबावर लोकशाहीचा राजवाडा उभारला जातो. यापैकी एखादा खांब जरी पोकळ झाला की लोकशाहीचा राजवाडा खाली कोसळतो. या दोन्ही पक्षांचे बळाबळ त्यांना निवडणुकीत जो समाजातून पाठिंबा मिळतो त्यावर अवलंबून असतं. इंग्लंड व कॅनडा या देशात राज्यकर्ता पक्ष विरोधी पक्षाला अत्यंत आदरानं वागवतो. विरोधी पक्षाचा जो पुढारी असतो त्याला सरकारी पगार, नोकर वगैरे देण्यात येतात. हेतू हा की त्यानं विरोधी पक्षातर्फे सरकारी राज्यकारभारावर गरुड दृष्टी ठेवावी व सरकारवर योग्य प्रसंगी टीका करून राज्यकारभारात सुधारणा घडवून आणण्यास मार्गदर्शन करावे. क्रमांक तीन, लोकशाहीला चिरायू करणारी तिसरी संजीवनी म्हणजे कायदा आणि राज्यकारभार यांच्यापुढे सर्वांना समसमान धरणे. राज्यकर्ता पक्ष आपल्या पक्षातील लोकांना नोकऱ्या, परवाने, लायसन्स देऊ लागला तर लोकांत बेदिली उत्पन्न होईल आणि राज्यकर्त्यांतही लाच खाणे, पंक्ती प्रपंच करणे वगैरे भ्रष्टाचार सुरू होतील. त्यामुळे राज्यकारभार खिळखिळा होईल. लॉर्ड लिन लिदगो व्हॉइस रॉय असताना मी मंत्री होतो. यमुना नदीवर मोठं धरण बांधून तिचं पाणी दिल्ली शहराला पुरवावं याबद्दलची योजना तेव्हा मी PWD तर्फे आखित होतो. तेव्हा व्हॉइस रॉयचे चिटणीस मला भेटले व म्हणाले, दिल्लीत राहून गेलेल्या सर्व व्हॉइस रॉयांचे स्मारक येथे केलेले आहे, तुम्हीही या लिनी लिदगोचे स्मारक करा. त्यानंतर PWDचे चिटणीस मिस्टर प्रायर यांना मी म्हटले की आपल्या खात्याच्या एखाद्या कामाला जर आपण व्हॉइस रॉयचे नाव स्मारक म्हणून दिले तर चालेल काय. तेव्हा चिटणीस म्हणाले की सध्याच्या काळात ते योग्य दिसणार नाही. मंत्र्यांच्या इच्छेला नकार देणे हे खात्याचे चिटणीस कधी करीत नाहीत आणि नकार दिलाच तर मंत्री त्याची बदली ताबडतोब करतो. मी मात्र लोकशाहीच्या तत्वांना जागून चिटणीसांच्या मताला मान दिला आणि त्यामुळे दिल्लीत लिन लिदगोचे एकही स्मारक झाले नाही. चौथी संजीवनी म्हणजे संसदीय नीतिमत्ता आणि सारासार विचार यांचे काटेकोर पालन करणे. आपल्या राज्यघटनेबद्दल बऱ्याच लोकांना आदराचे उमाळे येतात, मला तसले उमाळे येत नाहीत. ती घटना रद्द करावी, निदान तिच्यात खूप फेरबदल घडवून आणावेत असं मला वाटतं. कारण आपल्या घटनेत कायदेशीर हक्कांचे अवडंबर माजविलेले आहे. घटनात्मक नीतिमत्ता व ती पाळण्याची मनाची सिद्धता जवळजवळ अदृश्य स्वरूपात घटनेत वास्तव्य करतात. इंग्लंडच्या घटनेत त्या दृश्य स्वरूपात तर आहेतच, पण संसदीय परंपरेतही त्या उच्चस्थानी वास्तव्य करतात आणि इंग्रज लोक त्यांचे पालन अत्यंत नेकीनं करतात. जॉर्ज वॉशिंग्टन हा अमेरिकेचा पहिला अध्यक्ष झाला. तो जनतेत इतका लोकप्रिय होता की तो जर अध्यक्षपदासाठी 10 वेळा जरी उभा राहिला असता तरी अमेरिकेच्या जनतेनं त्याला 10 वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आणलं असतं. पण तो दुसऱ्या निवडणुकीसाठीही स्वतः उभा राहिला नाही. त्याला जनतेनं आग्रह केला तेव्हा तो म्हणाला, मित्र हो, आपण आपली राज्यघटना तयार केली, तिचा मुख्य हेतू काय? आतापर्यंत परंपरागत एकाच वंशात जी राजकीय सत्ता चालत आली होती ती बंद करणं आणि लोकमतानं त्या सत्तेवर उत्तम व्यक्तीला नेऊन बसवणं. दुसऱ्यांदा तुम्ही मला निवडून द्याल हे खरं आहे, मग आपल्या घटनेला काळोखी लागते ना. तरीही लोक अग्रहस्थ वॉशिंग्टन दुसऱ्यांदा अध्यक्ष झाला, पण तिसऱ्यांदा अध्यक्ष होणं त्यानं साफ नाकारलं. 8वे एडवर्ड हे राजवंशात न जन्मलेल्या एका अमेरिकन स्त्रीबरोबर विवाह करणार अशी बातमी इंग्लंडमध्ये पसरली तेव्हा इंग्रज लोकांत मोठी खळबळ उत्पन्न झाली. या लग्नाला हुजूरपक्षीय सरकार विरोध करत होते. मुख्यप्रधान मिस्टर बाल्डबीन यांना राजानं कोणत्याही विधीने या स्त्रीबरोबर विवाह करावा व राजा म्हणून राहावे हे मान्य नव्हते. मिस्टर चर्चिल यांना मान्य होतं. मजूर पक्षाला यावेळी या घटनेचे राजकीय भांडवल करून हुजूर पक्षाला सत्तेवरून खाली उडावायचे होते. पण या मजूर पक्षांच्या विचारांवर प्रोफेसर हेरॉल्ड लास्की यांनी अनेक लेख लिहून मजूर पक्षाला इशारा दिला की हुजूर पक्षीय मुख्यप्रधानांचा सल्ला न ऐकता राजा जर हवे ते करू लागला व त्याच्या कृत्याला मजूर पक्षानं पाठिंबा दिला तर तो पाठिंबा राजाच्या अनियंत्रित कृत्याला सत्तेला पाठिंबा दिल्यासारखं होतं. त्यामुळे इंग्लंडची संसदीय परंपरा राजानं मुख्यप्रधानाची सल्लामसलत करून ही नेहमी मान्य केली पाहिजे मोडली जाते. मजूर पक्षानं हे पाप केलं तर ते त्याला तो पक्ष सत्तारूढ झाल्यावर भोगावे लागतील. लास्कीचा हा सल्ला मजूर पक्षानं मानला आणि राजाने बाळवींच्या सल्ल्याप्रमाणे राजत्याग केला. अशा प्रकारच्या नैतिक जबाबदाऱ्या पाळल्याची अनेक उदाहरणं इंग्लंडच्या इतिहासात आहेत. यामुळेच संसदीय लोकशाही त्या देशात अनेक शतकं चालली आहे. लोकशाही टिकविण्याला आणखी एका गोष्टीची जरुरी आहे, ती म्हणजे क्रमांक 5, बहुसंख्य पदानं अल्पसंख्याक पक्षाला सन्मानानं वागविणं, त्यावर अन्याय न करणं. 1931 राष्ट्रीय सरकारच्या वेळी मजूर पक्षाचे पार्लमेंटमध्ये 50 सभासद, सर्व सभासद 650 होते, पण त्यांनी सत्तारूढ पक्ष आपल्यावर अन्याय करतो अशी एकदाही तक्रार केली नाही. मुंबई व दिल्ली येथील कायदेमंडळात मी जे पाहिलेलं व अनुभवलेलं आहे ते मात्र याच्या अगदी उलट आहे. विरोधी पक्षाचा सभासद बोलण्याची परवानगी मागू लागला की त्याला सत्तारूढ पक्षानं हैराण करावं, त्यानं मांडलेली लोकहिताची बिलं अगर ठराव यांना झटकून टाकणं वगैरे लोकशाहीला विघातक असे अनेक प्रकार सर्वश्री खेर, मुरारजी देसाई, मुंशी मावळणकर वगैरे बहुसंख्य पक्षातील सत्ताधाऱ्यांच्या कारकिर्दीत मला पाहावयास मिळाले. अशा स्थितीत अल्पसंख्य पक्ष बहुसंख्याकांचा द्वेष करू लागतात हे उघानच येतं. अशा अवस्थेत देशात परस्परांतील द्वेषभावना वाढत राहिली तर लोकशाहीला ती भस्म करणारच. समाजात नैतिक मूल्यांची बूज राखली जाईल असं सामाजिक वातावरण अस्तित्वात असणं इष्ट आहे. या वातावरणामुळं राजकारणात अनिष्ट प्रवृत्तींचा प्रवेश होणार नाही. या तऱ्हेचं वातावरण लोकशाहीला पोषक असतं, परंतु हे वातावरण आपल्या देशात नाही आणि भारतीय समाजातही नाही. आपली लोकशाही या अशा प्रकारच्या वातावरणात टिकून राहणं हे कठीण काम होय. या वातावरणाला पोषक अशा एका गोष्टीची जरुरी आहे, ती म्हणजे सार्वजनिक सरासर विचारशक्ती. न्याय, अन्याय, पाप पुण्य इत्यादी गोष्टींचा समाज शक्तीवर बरा वाईट परिणाम होतो हे जाणण्याची शक्ती म्हणजे सार्वजनिक सारासार विचारशक्ती. ही जाणीव सर्व नागरिकात असणं व त्याप्रमाणे त्यांनी वर्तन करणं ही समाजाच्या व देशाच्याही दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट समजली पाहिजे. इंग्लंडमध्ये असा कायदा होता की ज्यू जमातीतील माणूस मेला की त्याची सर्व इस्टेट राजाकडे जात असे. या इस्टेटीवर ज्यूच्या वारसाचा म्हणजे मुलाचा हक्क नसे. ही परिस्थिती इंग्लंडमध्ये पुष्कळ दिवस टिकून होती, कारण बहुसंख्य ख्रिश्चन लोकांना हे पसंत होतं आणि राजाला ज्यादा पैसा, जमीन, मालमत्ता मिळते म्हणून त्यालाही हा कायदा मान्य होता. या कायद्याविरुद्ध ज्यू लोकांनी चळवळ सुरू केली तेव्हा ख्रिश्चन व राजा यांच्या छळांना ज्यू लोकांना तोंड द्यावं लागलं. नंतर इंग्लंडमध्ये सुविचार प्रस्तुत करण्यास काही व्यक्ती सरसावल्या. त्यांनी समाजात सारासार विचारशक्तीबद्दल आपले विचार समाजात रुजविले. अन्याय कोणत्याही धर्मातील, पक्षातील, अगर गटातील व्यक्तीवर झालेला असेल व तो नष्ट व्हावा म्हणून त्या व्यक्ती धडपडत असतील तर त्यांना सक्रिय पाठिंबा देणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य होय. मग त्या मानवाचा त्या अन्यायाशी काहीही संबंध नसला तरी हरकत नाही. या विचारसरणीनं जेव्हा इंग्रज लोक भारावले तेव्हा त्यांनी जूच्या चळवळींना पाठिंबा दिला. मग लवकरच ते ज्यू विरोधी जो कायदा होता तो त्या पार्लमेंटने नष्ट केला. दक्षिण अमेरिकेत श्वेतवर्णी लोक कृष्णवर्णीय भारतीयांवर अनेक अन्यायकारक कायदे लावून त्यांना पशुप्रमाणे वागवित आलेले आहेत. हिंदी लोकांनी या अन्यायाविरुद्ध जेव्हा चळवळ सुरू केली तेव्हा रे स्कॉट ही श्वेतवर्णी व्यक्ती हिंदी लोकांतर्फे चळवळीत कार्य करू लागली. अलीकडे बरीच श्वेतवर्णीय तरुण तरुणींची मंडळं हिंदी लोकांची बाजू घेऊन श्वेतवर्णीयांबरोबर भांडत आहेत. हा सारा सार्वजनिक सारासर विचारशक्तीचा प्रभाव. स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांवर हजारो वर्ष अन्याय करीत आले आहेत. त्याविरुद्ध शेड्यूल कास्ट फेडरेशननं जेव्हा जेव्हा चळवळ उभारली तेव्हा बहुसंख्य हिंदूंकडून आम्हाला शिव्याशाप व विरोध सहन करावे लागले व आम्हाला पाठिंबा देणारे हिंदू हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच होते. असं का? कारण हिंदू समाजात सार्वजनिक सारासार विचारशक्ती नाही, हेच त्याचं उत्तर. लोकशाही अस्तित्वात आणण्यासाठी आणि तिचं पालनपोषण करण्यासाठी गेल्या काही शतकात इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स वगैरे देशात किती रक्तलांचित उलथापालटी झाल्या हे आपल्याला माहिती आहेच. 1914 ते 1918 पहिलं जागतिक युद्ध झालं व नंतर युरोपात अनेक देशात क्रांत्या झाल्या, राजशाही नष्ट झाली आणि लोकसत्ता व धंडुकेशाही अस्तित्वात आल्या. दुसऱ्या महायुद्धात काही देशातील लोकशाही नष्ट झाल्या व तिथे धंडुकेशाही अस्तित्वात आल्या. असं का झालं या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मी आज इथे संध्याकाळी तुमच्यासमोर जे तुमच्यापुढे जे भाषण केलं त्या तुम्हाला पाहावयास मिळतीलच, ती उत्तरं तुम्हाला पटतील अशी माझी खात्री आहे. आपण आपल्या देशात लोकशाहीचं बीजारोपण केलेलं आहे, ते रोप वाढविणं ही आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे. ती वाढविण्यासाठी हिंदी समाजात व राजकीय पक्षात कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हेही मी तुम्हाला भाषणात सांगितलं आहे. त्याप्रमाणे सर्व हिंदी समाजाने वागलं तर आपली लोकशाही वाढीस लागेल व ती टिकेल. नाहीतर सिरिया, इराक, इजिप्त यासारख्या देशात जशी दंडुकेशाही चालू झाली तशी ती आपल्याही देशात सुरू होईल. या बाबतीत तुम्हाला म्हणजे हिंदी समाजाला भयसूचक इशारा देणारं भाषण करण्याची तुम्ही मला जी संधी दिली व ते भाषण शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी आपले आभार मानतो. मी माझं कर्तव्य केलं याबद्दल मला समाधान वाटतं. पाहिलं मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून अगदी सोप्या शब्दांमध्ये आणि सोप्या उदाहरणांसह लोकशाही हा जो सोपा वाटणारा शब्द आहे त्याचा गहन अर्थ आपल्याला समजावून सांगितला. बहुतेक म्हणूनच त्यांना महामानव म्हणत असावेत. आजकाल जेव्हा सोशल मीडियावर किंवा कुठेही अशी मी चर्चा दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहतो किंवा दोन वेगवेगळ्या भिन्न विचारसरणीच्या लोकांमध्ये मी जेव्हा पाहतो तेव्हा मला बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या गोष्टीचा या भाषणामध्ये उल्लेख केला आहे त्याचा अभाव कुठेतरी आढळून येतो आणि ती म्हणजे सार्वजनिक सारासार विचारशक्ती. ही सार्वजनिक सारासार विचारशक्ती प्रत्येकामध्ये निर्माण होणं ही आजच्या काळाची लोकशाही टिकवण्यासाठीची गरज आहे असं मला वाटतं. मग त्यासाठी आपण काय करायचं? सोपं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे अमूल्य विचार जे आहेत ते आपण सर्वांपर्यंत पोहोचवायचे, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायचे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता? तर माझ्या या पॉडकास्टची जी लिंक आहे ती तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकता किंवा जे पुस्तक जे आहे ज्याचा मी उल्लेख सुरुवातीला केला ज्या पुस्तकामध्ये हे भाषण आहे त्या पुस्तकाची लिंक देखील तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकता. हो, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे ते म्हणजे तुमचे अभिप्राय जे आहेत किंवा तुमच्या सूचना ज्या आहेत त्या तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायच्या आहेत. तर त्या तुम्ही कशा पोचवाल? तर सोशल मीडियावरती जायचं, म्हणजे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, कुठेही, आणि तिथे IMVMM म्हणजेच वैभव मधुकर महाडिक या दोघांपैकी काहीतरी सर्च जरी केलं तरी माझं अकाउंट तुम्हाला तिथे दिसेल. तिथे जा, मला मेसेज करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. खूप सोपं आहे ना? हो, आणि आपल्या मित्रांसोबत या लिंक शेअर करायला विसरू नका, कारण एक आनंदाची बातमी ही आहे की खूप मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सवरती आपले पॉडकास्ट आता हे पब्लिश होऊ लागलेत. उदाहरण द्यायचं झालं तर गुगल पॉडकास्ट, त्यानंतर ॲपल पॉडकास्ट आणि बहुसंख्य लोक जिथे हा पॉडकास्ट ऐकतात तो स्पॉटीफाय या अनेक प्लॅटफॉर्म्सवरती आपले जे हे एपिसोड्स आहेत ते आता रिलीज होऊ लागले हळूहळू. ऐकीने आनंदाची बातमी. तेव्हा तुम्ही या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरून ज्या लिंक्स आहेत किंवा एपिसोड्स आहेत त्या मित्रांसोबत आपण शेअर करू शकाल. तेव्हा एपिसोड शेअर करत राहा, तुमच्या प्रतिक्रिया मला कळवत राहा आणि मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर येईन एक नवीन एपिसोड घेऊन. तोपर्यंत द्या मला रजा. धन्यवाद.